चीनी मंडी डॉट कॉम पॉडकास्ट।
दालमिया शुगर वाढवणार उत्पादन क्षमता। दालमिया भारत शुगर अँड इंडस्ट्रीज साखर उत्पादन क्षमतेचे प्रमाण वाढवण्यासाठी 300 ते 400 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा विचार करत आहेत। उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात मिळून 2000 कोटी रुपये गुंतवणूक असणाऱ्या दालमिया भारत शुगरची एकूण क्षमता 5 युनिट्समध्ये सध्या 34,000 TCD आहे। दालमियाचे मेहता म्हणाले, साखर उद्योगासमोर अनेक आव्हाने आहेत, त्यांना सामोरे जाण्याच्या दृष्टीने आमचे प्रयत्न चालू आहेत। सेंद्रिय साखरेचे उत्पादन घेण्याची एक चांगली संधी आहे। अकार्यक्षम वाढीसाठी सेंद्रिय साखरेचा हा उत्तम पर्याय आहे। योग्य किमतीत योग्य उत्पादन घेण्याची ही योग्य वेळ आहे। काही कंपन्या NCLT मध्ये उतरण्याची शक्यता आहे। RBC ने केलेल्या ठरावाच्या प्रक्रियेतून जाताना साखर उद्योग थोडा वेगळा वाटतो, कारण ऑक्टोबर 2014 सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार ऊस उत्पादकांची देणी नैसर्गिक असुरक्षितता यामुळे कर्जदारांनाही न्याय मिळाला नाही। तथापि NCLT योग्य संधीसाठी दालमिया भारत शुगरला संधी देईल।